नमस्कार, मी मधुकर विष्णुपंत क्षीरसागर देडगावकर। माझे चिरंजीव संदेश व श्रावणी यांचा शुभविवाह मंगळवार दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी करण्याचे योजिले आहे, तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। ठिकाण शिवकमल मंगल कार्यालय औसा जिल्हा लातूर। तसेच रिसेप्शन सोमवार दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता करण्याचे योजिले आहे। ठिकाण वायुनंदन मंगल कार्यालय माका। सहपरिवार उपस्थित राहावे। धन्यवाद।